हॅलो, हा रोहित सर बोलतोय ना? रोहित सर, मी विशाल बोलतोय परांजपे अधिवृक्षी डायरी मधून. तुम्ही 2 BHK फ्लॅटची एन्क्वायरी केली होती ना सर? बर बर, कधी येऊ शकताय सर मग? बर, मला फोन कराल मग निघाले की.